माझं भवितव्य घडवलं माझ्या लेखनीने एकूण एक शब्द लिहिला मी आवडीने प्रत्येक पानाला दिला मन प्रत्येक पेनाला दिला मन प्रत्येक शब्दाचा केला मन शब्दांनी उंचवली मान दिला मला सन्मान त्या सन्मानातूनच मी झालो नाव शाहीर करतो जाहीर रॅपर शाहीर मांडतो शाहीर दिशा काही जरी असेल काही त्याला देतो ग्वाही लिहून वाई खाली करून वाई करून वाई मारून सही देतो पूर्ण विराम मी घेतो बीट त्या वर्गातो नीट प्रेमाचं प्रतीक माझं संगीत मराठी रॅप मराठी गीत मराठीची करतो जीत
डोक्यात माझ्या चालू आहेत अनेक विचार चुका केल्या काही त्या मी करतो स्वीकार आणि त्यातून शिकलो आणि केला सुधार हा हा कार आता आपला पसरणार मराठमोळा हिप हॉप सगळीकडे दिसणार आपल्यातली अंगार कधी नाही विसणार हिथून तिथून भावंड आपले पेटणार टिकणार जो प्रत्येक घेतो आम्ही श्वास होऊन दे म किती पण त्रास यशस्वी होणार याचा आहे विश्वास म्हणून प्रयत्न करण्याची सुटणार नाही आज अभ्यास आपला नेहमी चालू प्रगती होते हळूहळू पहिलं वाटायचं जिंकू किंवा हरू म्हणून केलं सुरू पुरून आता उरू काय
प्रवास मोठा गाडी चालू भावा सगळे चढले माझे पूर्ती कामा पूर्ती नंतर सगळे वटले कोण कुठे माहिती नाही मला फरक नाही अशा खोट्या गोट्या लोकांची हा गरज नाही कसली घाई भाव अति घाई माती खाय मुकुट डोक्यावर मराठी रॅपचा सोडणार नाही क्रोध काढती रोज पानांवरती रक्तशाही राडा घालतो मंचावरती फक्त दे तू माय सारे गेले शहारे त्यांच्या अंगावर बघून मला विचारे विचारे करत असतील की हा कुठे पोचला करतो फक्त विचारा तो आपले घडत जात मेंदू मध्ये ताकद एवढी हवते हा भेट जात जात कोणाच मेहनत करून आपण आपलं खातो होते लबाड जे वटवले खऱ्यांसोबत मी राहतो मुलाची वेळ गेली की रडत बसतो वाचतो असा व्यस्त नसतो रिकाम तिकडा कोसत बसतो नशीब
हे पॉप हे पॉप हे पॉप हे पॉप हे पॉप मराठमोळा हे
people.